विविध भारती पुणे. प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील दूध प्रकल्पांना अनुदान मिळण्यास सुरुवात झाली आहे. शिरूर तालुक्यातील साईप्रसाद दूध प्रकल्पातील 513 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 11,71,000 रुपये तर इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील 69 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3,25,000 असे एकंदर 582 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 14,96,000 रुपयांचं अनुदान खात्यावर जमा करण्यात आलं आहे. आता दूध प्रकल्पांकडून माहिती मिळण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 114 दूध प्रकल्पांपैकी 18 दूध प्रकल्पांनी अनुदान मिळण्याबाबत प्रस्ताव दाखल केले आहेत. उर्वरित दूध प्रकल्पांकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर माहिती देण्याचं आवाहन पुणे जिल्हा दूध विकास अधिकारी सतीश डोईफोडे यांनी केलं आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरमध्ये मुठा नदीच्या निळ्या रेषेच्या आतील बांधकामाचं पुणे महापालिकेनं सर्वेक्षण केलं आहे. यामध्ये सुमारे 103 इमारतींमधील 1,383 सदनिका 67 दुकानांचं पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी 698 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पुणे शहर आणि खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे 25 जुलैला मुठा नदीला पूर आला. त्यामध्ये एकतानगर भागातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी आणि महापालिकेच्या शाळा कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं शाळास्तरावर कचरामुक्त शाळा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. तसंच पुणे जिल्ह्यातील 20 शिक्षकांचं पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्गीकरण करण्यालाही आयुक्त शेखर सिंह यांनी या बैठकीत मान्यता दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरोग्य आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचं महत्व रुजवण्यासाठी पुण्यात परवा 13 तारखेला सायकल फेरीचं आयोजन केलं जाणार आहे. सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा उपक्रम गेल्या 5 वर्षांपासून आयोजित केला जात आहे अशी माहिती संयोजिका राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील खडकी भागात आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रयत्नातून मागील काही महिन्यात 6 कोटींची विकास कामं पूर्ण झाली असून 5 कोटींच्या विकास कामांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. मंजुरी मिळालेली विकास कामं पुढील काही महिन्यांमध्ये मार्गी लागतील अशी माहिती शिरोळे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान तंत्रज्ञान शिकतानाच भारतीय ज्ञान परंपरेची प्रासंगिकता आणि त्यातील तत्वज्ञान समजून घ्यावं असं आवाहन भारतीय ज्ञान परंपरा आणि भगवद्गीतेच्या अभ्यासक रोमा अभ्यंकर यांनी केलं आहे. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान संस्थेत भारतीय ज्ञान परंपरा या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील ग्रंथांमध्ये सांगितलेलं तत्वज्ञान आजही सुसंगत ठरत आहे आणि त्याचा यथायोग्य वापर केल्यास आपली सध्याची कार्यसंस्कृती आणि नैतिकता अधिक सक्षम होऊ शकते असा विश्वास रोमा अभ्यंकर यांनी व्यक्त केला. हायड्रोजन अर्थव्यवस्थेतील आव्हानं शिक्षण आणि संशोधनाद्वारे सोडवणं या उपक्रमांतर्गत नॉर्वेतील स्टॅव्हेंजर विद्यापीठात झालेल्या उन्हाळी कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हा उपक्रम नवीन शैक्षणिक धोरण 2020 अनुसरून असून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये आंतरवासिता संधी उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे. विद्यापीठाकडून शिवलिंग स्वामी, अनुष्का पवार, श्रुती शिंगणे आणि अमीना चिविलकर या 4 विद्यार्थ्यांनी 15 मे ते 15 जुलै या कालावधीत स्टॅव्हेंजर विद्यापीठात संयुक्त प्रबंध आणि संशोधन प्रकल्पांद्वारे हायड्रोजन तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि व्यावहारिक उपाय शोधण्यावर भर दिला. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच डिक्की संस्थेच्या पुणे शाखा अध्यक्षपदी ललित बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. डिक्की ही देशभरातील दलित उद्योजकांची शिखर संस्था आहे. पिंपरी शहरातील प्रमुख गणेश विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीनं दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे. पुण्यात सुरू असलेल्या 4थ्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज सकाळच्या 17 झालेल्या सामन्यांमध्ये सेवा क्रीडा नियंत्रक मंडळ संघानं तमिळनाडू पोलीस हॉकी संघाचा 6-0 असा धुव्वा उडवत त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणलं. अन्य लढतीत भारतीय अन्न महामंडळ संघानं आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सशस्त्र सीमा बल संघाचं आव्हान 7-0 अशा फरकानं सहज मोडीत काढलं. जिल्हा परिषदेच्या आंतरशालीय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयानं वॉलनट स्कूलचा 9 गडी राखून पराभव केला. पुणे आणि परिसरात उद्या पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.